नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारमूल्य मिळावं यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत पुणे इथं कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू केलं आहे. हा उपक्रम कृषी क्षेत्रात विकासाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. टप्प्याटप्प्यानं इतर पिकांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. 2026 साखर हंगामात भारतातलं साखर उत्पादन 15% वाढून 3.5 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे ही वाढ होण्याची शक्यता एका पतमानांकन संस्थेच्या अहवालात वर्तवली आहे. 61व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर झाली आहेत. तसंच तांत्रिक आणि बाल कलाकार विभागातल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्ष 2023 या वर्षातल्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी आत्म पॅम्पलेट, जिप्सी, नाळ 2, रौंद्रळ, तेरव, जग्गू आणि जुलिएट, भेरा, आशा, जिम्मा 2, अलीबाबा आणि 40 इथले चोर या 10 चित्रपटांना अंतिम फेरीकरता नामांकन मिळालं आहे. मध्य रेल्वे आषाढी एकादशीनिमित्त 3 एकेरी विशेष गाड्या चालवणार आहे. पुणे ते मिरज, मिरज ते नागपूर आणि मिरज ते लातूर अशा गाड्या 1 ते 10 जुलैपर्यंत चालवल्या जाणार आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये दिवसअखेर 303 अंकांची वाढ झाली आणि तो 84,059 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 89 अंकांची वाढ नोंदवत 25,638 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.